चीनीमंडी.com पॉडकास्ट। विजी डेली शुगर मार्केट अपडेट। आज शनिवार 16 मे 2020। डोमेस्टिक मार्केट मध्ये देशभर बाजार स्थिर राहिला। महाराष्ट्रामध्ये S30 साखरेचा व्यापार 3,080 रुपये ते 3,100 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटकामध्ये S30 चा व्यापार 3,200 रुपये ते 3,250 रुपये इतका राहिला, तर M30 चा व्यापार 3,300 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशामध्ये M30 चा व्यापार 3,100 रुपये ते 3,125 रुपये होता। गुजरातमध्ये S30 चा व्यापार 3,130 रुपये ते 3,140 रुपये राहिला, तर M30 चा व्यापार 3,330 रुपये ते 3,375 रुपये राहिला। तामिळनाडूमध्ये S30 चा व्यापार 3,265 रुपये ते 3,380 रुपये होता, तर M30 चा व्यापार 3,350 रुपये ते 3,375 रुपये राहिला।